आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड उद्योग समूहाचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया यांचं निधन. आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार. परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारातून 1,14,000 कोटी रुपये काढून घेतले. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना आज मुंबईत रंगणार. आणि राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा 13 जिल्ह्यांना ऑरेंज तर 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून केलं. आकाशवाणीवरच्या या कार्यक्रमाचा आज 132वा भाग होता. युद्धग्रस्त भाग ऊर्जा निर्मितीचं मोठं केंद्र आहे. यामुळे सध्या जगभरात पेट्रोल आणि डिझेलची समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले.
जिस क्षेत्र में अभी युद्ध चल रहा है वह क्षेत्र हमारी ऊर्जा आवश्यकताओं का बड़ा केंद्र है. इसकी वजह से दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है. हमारे वैश्विक संबंध, अलग अलग देशों से मिल रहा सहयोग और पिछले एक दशक में देश का जो सामर्थ्य बना है, इनकी वजह से भारत इन परिस्थितियों का डटकर मुकाबला कर रहा है.
आखाती देशांसह इतर देशांमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहतात. त्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आखाती देशांचे आभार मानले. जनतेनं अफवांना बळी पडू नये आणि सरकारकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं त्यांनी सांगितलं. हा विषय 140 कोटी भारतीयांच्या हिताचा असल्यानं त्यात राजकारण करू नये असं ते म्हणाले. अफवा पसरवणारे लोक देशाचं नुकसान करत आहेत असं त्यांनी सांगितलं. युवा शक्तीला अर्थसंकल्पाची प्रक्रिया आणि धोरण निर्मितीशी जोडण्यासाठी माय भारत संघटनेच्या वतीनं अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत देशभरातल्या 12 लाख युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या निबंधांमधून युवा वर्गानं राष्ट्रहिताचे अनेक मुद्दे मांडल्याचं त्यांनी सांगितलं. यातून देशाच्या विकासासाठी युवा वर्गाचा उत्साह दिसून येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला भारताचा विजय तसंच जम्मू काश्मीरनं प्रथमच रणजी चषक जिंकल्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षण क्षेत्रातल्या अभिनव प्रयत्नांची माहितीही त्यांनी आजच्या भागात दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 100 पेक्षा कमी दिवस उरले असल्याचं सांगून त्यांनी श्रोत्यांना आरोग्यवर्धनाबाबत माहिती दिली. आहारात साखरेचा वापर कमी करून तसंच खाद्यतेलाच्या वापरात 10% कपात करून आपल्या जीवनशैलीशी संबंधित विकारांपासून दूर राहता येईल असं ते म्हणाले. मच्छीमार बांधव हे समुद्रावरचे योद्धे आणि आत्मनिर्भर भारताचा सशक्त पाया असून त्यांच्या जीवन सुलभतेसाठी बंदरांचा विकास, विमा कवच आणि तंत्रज्ञानाचं सहाय्य असे अनेक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मत्स्योद्योग क्षेत्रातल्या भारतातल्या विविध नवोन्मेषी उपक्रमांबद्दलही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागलाय. त्यामुळेच आता शहरात मोठ्या प्रमाणात घरांच्या छतावर सौर पॅनल बसवलेले दिसतात असं ते म्हणाले. या योजनेचा लाभ ईशान्य भारतातल्या जनतेला मिळत असून विजेच्या उपलब्धतेमुळे तिथल्या गावांमधला जीवनाचा दर्जा सुधारल्याचं त्यांनी सांगितलं. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जलसंरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून जलसंवर्धनाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. जलसंरक्षणाचा आपला निर्धार व्यक्त करण्याचा हा काळ असल्याचं ते म्हणाले. अमृत सरोवर अभियानाअंतर्गत देशभरात सुमारे 70,000 अमृत सरोवरांची निर्मिती केली असून पावसाळ्याआधीच त्यांच्या स्वच्छतेचं काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. एक पेड माके नाम या अभियानाअंतर्गत देशभरात कोट्यवधी झाडं लावली गेल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड उद्योग समूहाचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. लोकरी कापडाच्या रेमंड या जगप्रसिद्ध ब्रँडबरोबरच पोलाद, सिमेंट आणि कृत्रिम वस्त्रांच्या उद्योगात सिंघानिया यांनी वेगळं स्थान निर्माण केलं होतं. कारखानदारीबरोबरच वैमानिक म्हणूनही त्यांनी नाव कमावलं होतं. लंडन ते नवी दिल्ली हा प्रवास मायक्रोलाईट विमानातून 23 दिवसात एकट्यानं करण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. तसंच वयाच्या 67व्या वर्षी गरम हवेच्या बलूनमधून उड्डाण करण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. हवाई दलानं त्यांना मानद एअर कमोडर पद दिलं होतं तर केंद्र सरकारनं पद्मभूषण सन्मान प्रदान केला होता. 2006 ते मुंबईचे नगरपाल होते. तसंच अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केलं होतं. विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवरांनी सिंघानिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारातून 1,14,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. पश्चिम आशियातला चिघळलेला संघर्ष, रुपयातली घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती याचा परिणाम या महिन्यातल्या परदेशी ओघावर झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार 2026 आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 1,27,000 कोटी रुपये काढून घेतलेत. फेब्रुवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 22,615 कोटी रुपयांचा ओघ प्राप्त झाला होता. गेल्या 17 महिन्यातला हा उच्चांक होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा सलामीचा सामना असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान काल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी आणि 28 चेंडू राखून विजय मिळवला. मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत बेलारुसचा अरिना सबालेन्कानं अमेरिकेच्या कोको गॉफला 6-2, 4-6, 6-3 असं पराभूत करून विजेतेपद पटकावलं. सनशाईन डबल पूर्ण करणारी पहिली तर हा किताब पटकावणारी ती 5वी खेळाडू ठरली आहे. मायामी आणि इंडियन वेल्स या दोन्ही स्पर्धा जिंकणाऱ्यांना हा किताब दिला जातो. यापूर्वी स्टेफी ग्राफ, किम क्लिस्टर्स, व्हिक्टोरिया अजारेन्का आणि इगा स्वियातेक यांनी ही कामगिरी केली आहे. पुरुष एकेरीत चेक खेळाडू जेरी लेहेकाचा सामना आज इटलीच्या जागतिक दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू जेनिक सिनरशी होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं पहिल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. नागपूरच्या तन्वी धुर्वेनं सुवर्ण, पलाश ठाकूरनं रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं. महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरातेची पोलीस कोठडी नाशिकच्या न्यायालयानं 3 दिवसांनी वाढवली आहे. खरातेच्या विरोधात आणखी 2 महिलांनी तक्रार केली असून तो चौकशीत सहकार्य करत नसल्यानं त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला. 52 लाख रुपयांच्या महसूल थकबाकीमुळे जालना जिल्ह्यातल्या एका मल्टी मॉडल ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या 495 एकर जागेवर प्रशासनानं जप्ती आणली आहे. वसुलीसाठी अनेकदा नोटीस बजावूनही प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरं न दिल्यानं तहसीलदार छाया पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल जप्तीची कारवाई केली. महसुलाच्या रकमेची थकबाकी भरल्यावरच ही जप्ती उठवली जाईल असं प्रशासनानं म्हटलंय. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेडनं संयुक्तपणे या प्रकल्पाचा विकास करत होते. लातूर जिल्ह्यात उदगीर शहराजवळ काल संध्याकाळी रस्त्यावरून चालणाऱ्या म्हशींना एका जीपनं जोरदार धडक दिली. या अपघातात एक म्हैस दगावली तर 2 म्हशी गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा केला असून पुढची कारवाई सुरू आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला नाशिकचा श्रीराम रथोत्सव आज साजरा होत आहे. रामनवमीला राम जन्मोत्सवानंतर कामदा एकादशीला श्रीराम रथ ओढण्याची परंपरा आहे. वाशिम जिल्ह्यात येत्या 21 एप्रिलपासून पासपोर्ट मोबाईल वन सेवा सुरू होणार आहे. जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र नसल्यानं नागरिकांना पासपोर्ट संबंधित कामांसाठी हिंगोली, अकोला किंवा अमरावती इथं जावं लागत होतं. या मोबाईल व्हॅनमुळे पासपोर्टशी संबंधित सर्व प्रक्रिया वाशिममध्येच पूर्ण होतील. हवामान. राज्यात सर्वत्र येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तसंच सोसाट्याचे वारे वाहतील. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागानं वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड उद्योग समूहाचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया यांचं निधन. आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार. परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारातून 1,14,000 कोटी रुपये काढून घेतले. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना आज मुंबईत रंगणार. आणि राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा 13 जिल्ह्यांना ऑरेंज तर 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.